चीनीमंडी.com पॉडकास्ट।
कारखान्यांकडून ऊस सर्वेक्षण सुरू, शेतकऱ्यांनी करावे सहकार्य। टिकोला साखर कारखान्याने क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या ऊसाचे सर्वेक्षण गुरुवारपासून सुरू केले। मवाना ऊस समितीचे विशेष सचिव प्रदीप शर्मा यांनी सांगितले की मवाना शुगर वर्क्स मवाना यांनी यापूर्वीच ऊस सर्वेक्षण सुरू केले आहे। टिकोला कारखान्यानेही सर्वेक्षण सुरू केले आहे। गुरुवारी त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचून शेतकऱ्यांना आपल्या शेताचे भौतिक सर्वेक्षण करून घेण्याचे आवाहन केले। ते म्हणाले की प्रत्येक शेतकऱ्याने जागेवर उपस्थित राहून ऊसाचा सर्वे करून घ्यावा, ज्यामुळे येणाऱ्या परिस्थितीत शेतकऱ्यांना कोणत्याही संकटाचा सामना करावा लागू नये। ऊस सर्वेचे थेट कनेक्शन लखनऊ हेड ऑफिसशी जोडले आहे, यामध्ये कोणतीही हेराफेरी होऊ शकत नाही। त्यांनी बहासुमा मध्ये किसान राजेंद्र सिंग, ईश्वर सिंग यांच्या शेतातील ऊसाच्या सर्वेचे निरीक्षण केले, तसेच कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचनाही दिल्या। दरम्यान संपर्क अधिकारी डॉक्टर अमित यादव, टिकोला शुगर मिलचे ऊस अधिकारी अनुपम देओल आदी उपस्थित होते।